नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्र दौऱ्यार वतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संपर्क साधलो. बिहाराचे उपमुख्यमंत्री आनी भाजपाचे फुडारी सम्राट चौधरी आज सकाळी राज्याचे नवीन मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अस्तंत बंगालात खुबश्यो जाहीर सभा घेतले. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्र दौऱ्यार वतली. राष्ट्रपती आज सकाळी एम्स नागपूरच्या दुसऱ्या दिक्षांत सुवाळ्यांक उपस्थित रावतली आनी उपरांत सांजे नागपूरांत राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी NADT भारतीय महसूल सेवा आयकर अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या 78व्या पंगडाच्या समारोप समारंभाक उपस्थित आसली. 16 एप्रिलाक आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिसा राष्ट्रपती मुर्मू वर्धा हांगा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या 6व्या दिक्षांत समारंभाक उपस्थित रावतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी राष्ट्रीय सुरक्षेच्या बदलपी स्वरुपाक फुडो करपाक तंत्रज्ञान कुशळ आनी कुशळ मनीसबळाच्या गरजेर भर दिला. गांधीनगरात राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाच्या 5व्या दिक्षांत समारंभात उलयताना राष्ट्रपतींनी भर दिला की कृत्रीम बुद्धिमत्तेच्या उदयान आनी सायबर डेटा सुरक्षेच्या विस्तारान राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनेत व्हड बदल जाल्यात. राष्ट्राच्या प्रगती आनी विकासा खातीर अंतर्गत सुरक्षा अत्यावश्यक आसा अशें ती उलयली. ह्या कार्यक्रमा वेळार राष्ट्रपतींनी राष्ट्रसेवेतल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांकां मानद डॉक्टरेट प्रदान केली. तांणी विकसीत भारतचे ध्येय साध्य करपाक सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भरतेचे म्हत्व अधोरेखित केले. राष्ट्रपती मुर्मू हांणी नक्षलवादा आडच्या लढ्यात CRPF आनी हेर सुरक्षा दळांनी दाखयल्ल्या शौर्याची आनी निर्णायक यशाची तोखणाय केली. ह्या समारंभात राष्ट्रपतींनी 9 विद्यार्थ्यांक भांगरा पदकां प्रदान केली तर 562 पदवीधारांक पदवी प्रदान केली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत मुखेलमंत्री भूपेंद्र पटेल आनी गृह राज्यमंत्री बंदी संजय कुमार उपस्थित आशिल्ले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन दूरध्वनी वयल्यान संपर्क साधलो. सोशल मिडिया वेल्या एका पोस्टांत मोदी हांणी सांगले की दोनूय फुडाऱ्यांनी अस्तंत आशियातल्या परिस्थितीचेर चर्चा केली आनी होर्मुझची समुद्रधुनी उक्ती आनी सुरक्षीत दवरपाच्या म्हत्वार भर दिला. ह्या उलोवपांत दोनूय देशांमधल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या द्विपक्षीय सहकार्यांत जाल्ल्या प्रगतीचो नियाळ घेतलो. दोनूय वटांनी सगळ्या क्षेत्रांतली आपली व्यापक जागतीक सामरीक भागीदारी अदीक घटमूट करपाक कटिबद्ध आसात अशें मोदींनी मुखार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटकाच्या 1 दिसाच्या दौऱ्यार आसा. ह्या दौऱ्या वेळार मोदी मंड्या जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र आदी चुंचनगिरी हांगा श्री गुरू भैरवैक्य मंदिराचे उक्तावण करतले आनी उलोवप करतले. ते आदले प्रधानमंत्री HD देवेगौडा हांचे वांगडा सौंदर्य लहरी आनी शिव महिमा स्तोत्रम ह्या पुस्तकाचे संयुक्तपणान प्रकाशन करतले. श्री गुरू भैरवैक्य मंदीर हे श्री आदी चुंचनगिरी महासंस्थान मठाचे 71व्या पिठाधिपती आनी पुजनीय संत श्री 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 डॉ बालगंगाधरनाथ महास्वामी हांकां समर्पित एक स्मारक आसा. पारंपारीक द्रवीड स्थापत्य शैलीत बांदलेले हे मंदीर दिवंगत संतांची जीण आनी दायजाक आदरांजली म्हूण उबे आसा. हे मंदीर फक्त एक पुजनीय स्थान न्हय तर भावी पिळग्यां खातीर एक प्रेरणा स्रोत म्हूण संकल्पीत आसा. बिहाराचे उपमुख्यमंत्री आनी भाजपाचे फुडारी सम्राट चौधरी आज सकाळी राज्याचे नवीन मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. हो शपथविधी सुवाळो पाटणांतल्या लोकभवन हांगा सकाळी 11 सुरू जातलो. अस्तंत बंगालात विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाक फक्त 1 सप्तक उरिल्ल्यान भाजपान अस्तंत बंगालात आपलो वेंचणूक प्रचार नेटान सुरू केला. पक्षाचे ज्येष्ठ फुडारी आनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राज्यांत खुबश्यो जाहीर सभा घेतले. ते दार्जिलिंगातल्या लेबोंग मैदानार दनपारा सभेक उपस्थित रावतले. उपरांत जलपायगुडी जिल्ह्यातल्या राजगंज हांगा एका सभेक वतले. अमित शाह अलिपूरद्वारातल्या फलकाटामील रोड मैदानार एक सभेत सहभागी जातले. मागीर ते कुचबिहारातल्या तुफानगंज हांगा कालीबारी RMC मैदानार एक जाहीर सभेत वांटेकार जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आता मुखावल्यो खबरो। जेन्ना बायलो धोरण तयार करपाक आनी निर्णय घेवपाक सक्रीय वांटेकार जातात तेन्ना 2047 मेरेन विकसीत भारताकडे वचपाचो प्रवास घट जाता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां। भारताच्या नारी शक्तीविशीं बरयल्ल्या पत्रांत मोदी हांणी सांगले की फुडल्या 2 दिसांनी म्हळ्यार 16 एप्रिलाक संसद परतून एकठांय येवन नारी शक्ती वंदन अधिनियमा संबंधीत म्हत्वाच्या घटनात्मक दुरुस्तीचेर चर्चा करतली। हो कायदो सभागरात संमत जातलो अशी आस तांणी उक्तायली।
मैं बहुत जिम्मेवारी के साथ कह रहा हूं कि 21वीं सदी के महत्वपूर्ण निर्णयों में से एक महत्वपूर्ण निर्णय यह है। ये निर्णय नारी शक्ति को समर्पित है, नारी शक्ति बंधन को समर्पित है। हमारे देश की संसद एक नया इतिहास रचने के करीब है, एक ऐसा नया इतिहास जो अतीत की संकल्पनाओं को साकार करेगा, जो भविष्य के संकल्पों को पूरा करेगा।
विशेष संसदीय अधिवेशना वेळार सरकारान हाडिल्ले बायलां आरक्षण विधेयक संतुलित आसून ते प्रत्येक समुदाय, प्रदेश आनी प्रत्येक राज्याच्या आकांक्षा पुराय करपी आसा अशें नवी दिल्लींत पत्रकारांकडेन उलयतना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हांणी म्हणले, ह्या कायद्यार टिका करपाक कसलोच वाव ना अशें सांगून तांणी प्रत्येक राजकीय पक्षाकडेन संपर्क साधला आनी ह्या म्हयन्याच्या 16 ते 18 तारखे मजगतीं जावपी संसदीय अधिवेशनांत हाडपी ह्या कायद्याक खंयचोच पक्ष विरोध करना अशें सांगलें। जेन्ना नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर जाल्लो तेन्ना खंयच्याच राजकीय पक्षान ताका विरोध केलो ना। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय हिता खातीर एकठांय आयिल्ल्या बद्दल सगळ्या राजकीय पक्षांचे आभार मानल्यात अशें रिजिजू हांणी सांगलें। बायलां आरक्षण हो राजकीय मुद्दो आसूं शकना आनी बायलां आरक्षणाच्या प्रक्रियेक आनीक कळाव जाल्यार ते अत्यंत वेदनादायक थारतलें अशें तांणी म्हळें। कृत्रीम बुद्धिमत्ता एक मौल्यवान सक्षमकर्ता आनी सुविधादाता म्हूण काम करूं शकता अशें नवी दिल्लींत पोस्ट ग्रॅज्युएट टॅक्स्टबूक ऑफ पिडियाट्रीक गॅस्ट्रो एन्टॉलॉजी हॅपेटॉलॉजी अँड न्युट्रिशनाच्या दुसऱ्या आवृत्तीचें प्रकाशन करतना विज्ञान आनी तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग हांणी म्हळें, संशोधन आनी प्रकाशनाचो वेग लक्षणीय रित्या वाडला जाका लागून वैजकीय शिक्षणान संकल्पनात्मक स्पश्टता आनी मुख्य नैदानीक प्रशिक्षणार लक्ष केंद्रीत करप आवश्यक जालां अशें तांणी सांगलें। नवीन तंत्रज्ञानाक लागून म्हायती मेळोवप सोंपें जालां तरी शिकपाची प्रक्रिया मुळावें आकलन आनी प्रत्यक्ष नैदानीक अनुभवार आदारीत आसपाक जाय हाचेर तांणी भर दिलो। तंत्रज्ञानाचें एकत्रीकरण आनी रोगांची वाडटी गुंतागूत ह्या सारक्या उदेत्या आव्हाना प्रमाण वैजकीय शिक्षण प्रणाली सतत उदयावत करपाची गरज आसा अशें मंत्र्यांनी अधोरेखीत केलें। वार्षिक श्री अमरनाथ जी यात्रे खातीर आगाऊ नोंदणी आज सावन देशभरांतल्या 554 निर्धारीत बँक शाखांनी ऑनलायन आनी ऑफलायन पद्दतीन सुरू जातली। श्री अमरनाथ तीर्थक्षेत्र मंडळ SASB यात्रेकरूं खातीर सविस्तर पावण्याची प्रक्रिया जारी केल्या। 57 दिसांची ही यात्रा 3 जुलैक सुरू जातली आनी रक्षाबंधनाच्या दिसा 28 ऑगस्टाक सोंपतली। IPL क्रिकेटांत चेन्नय सुपर किंग्जान काल राती चेन्नईतल्या MA चिदंबरम स्टेडियमार कोलकाता नायट रायडर्साचो 32 धावण्यांनी पराभव केलो। आयच्या खेळांत बंगळुरूतल्या M चिन्नस्वामी स्टेडियमार सांजे 7:30 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आनी लखनौ सुपर जायंट्स ह्या पंगडां मदीं खेळ जातलो। भारतीय हवामान खात्यान आयज अरुणाचल प्रदेशांत घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला। ईशान्य भारत, जम्मू आनी कश्मीर, लडाख, कर्नाटक आनी अस्तंत बंगालाच्या कांय सुवातींनी फुडले 2 ते 3 दिसांत गडगड आनी विजांचो कडकडाट जावपाची शक्यताय आसा। IMDच्या म्हणण्याप्रमाण आंध्र प्रदेश दर्यादेग, कर्नाटक दर्यादेग, गुजरात, केरळ, गोंय, ओडिशा, तमिळनाडू, पुड्डुचेरी आनी करायकल हांगा ह्या म्हयन्याच्या 18 तारखे मेरेन उष्ण आनी दमट हवामान उरपाची शक्यताय आसा। आता खबरो सोंपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्र दौऱ्यार वतली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन दूरध्वनीवयल्यान संवाद साधलो। बिहाराचे उपमुख्यमंत्री आनी भाजपाचे फुडारी सम्राट चौधरी आज सकाळी राज्याचे नवीन मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले। आणि भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अस्तंत बंगालात खूपशे जाहीर सभा घेतले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.